प्रिय तमबंधु अनि भगिनीनो जय भीम So I'm very glad indeed to be again speaking to a crowd in South Nagpur.
तुम्हाला परत इथे दक्षिण नागपूर मध्ये आपण समवेत आपण पुढे बोलताना आनंद होतो आहे.
I think it's 5 years since I was here.
कदाचित त्याच्या आधी मी 5 वर्ष आधी इथे होतो.
But I'm very pleased indeed to be back with you again.
तर परत आपण समवेत इथे येऊन मला आनंद होतो आहे.
It's so good speaking here.
इथं बोलताना मला खरंच बरं वाटतं.
There's always a really good audience.
आणि नेहमीच फार चांगल्या प्रकारचा श्रोता इथं असतो.
People really listen carefully and they appreciate very much hearing the words of Dr. Babasaheb Ambedkar.
आणि फार काळजीपूर्वक लोक ऐकतात आणि बाबासाहेबांचे जे काही विचार आहेत ते अत्यंत चांगल्या प्रकारे ते ऐकत असतात.
They appreciate very much hearing the Buddha Dhamma.
त्यांना बुद्ध धम्म ऐकणं सुद्धा अतिशय आवडतं.
So personally I've been looking forward to this moment.
आणि या क्षणाची खरं म्हणजे मी वाटच पाहत होतो.
For the last week I've been at our center, our retreat center near Wardha.
वर्धेच्या जवळ आमचं जे शिबिर केंद्र आहे त्या शिबिर केंद्रात मी मागच्या आठवड्यात होतो.
And I've been involved in an intensive retreat, intensive meditation retreat with 50 of our dhammacharis.
आणि आमच्या 50 अशा धम्मचाऱ्यांसमवेत एक सखोल अशा ध्यान शिबिरामध्ये मी होतो.
And it was a wonderful retreat.
अतिशय चांगलं आमचं ते शिबिर झालं.
And towards the end of that retreat I was beginning to think about this talk.
आणि शिबिराच्या शेवटी मग माझ्या या प्रवचनाबद्दल मी विचार करू लागलो.
And I had some things that I definitely wanted to say.
आणि काही अशा बाबी आहेत ज्या खरोखरच मला सांगाव्याशा वाटतात.
But yesterday morning I heard this terrible news.
परंतु कालच्या सकाळी मात्र ही भयंकर बातमी मी ऐकली.
It was the first thing I heard when I came off retreat.
आणि शिबिरातून आल्यानंतर पहिली जर कुठली गोष्ट मी ऐकली असेल तर ती ही गोष्ट होती.
I heard what was happening in Mumbai.
मुंबईमध्ये काय घडत आहे त्याबद्दल मी ऐकलेलं आहे.
I remembered what happened in my own country in London 2 years ago.
2 वर्षांआधी माझा जो देश आहे लंडन मध्ये काय घडलं ते सुद्धा मला आठवलं.
And of course what happened in New York several years ago.
आणि काही वर्षांआधी अर्थातच न्यूयॉर्क मध्ये जे घडलं ते सुद्धा मला आठवलं.
And I found all day long I'm thinking of whether there are people still in terrible suffering there in Mumbai.
आणि मी दिवसभर विचार करत होतो की आताही लोक मुंबईमध्ये अतिशय अशा दुःखामध्ये आहेत.
And I was thinking this just so much violence in the world.
आणि मी विचार करत होतो की जगामध्ये खूप अशी हिंसा आहे.
And I thought well I must talk about that.
आणि मला असं वाटलं की याबद्दल मी बोललं पाहिजे.
I must talk about what we you and I brothers and sisters what we can do about this violence in our world today.
आणि आजच्या जगामध्ये ही जी काही हिंसा आहे सर बंधू आणि भगिनींनो आपण तुम्ही मी याचा विचार केला पाहिजे.
There's so much violence in the world.
पूर्ण जगात जर पाहिलं तर खूप हिंसा आहे.
Everywhere in the world you hear of violence.
जगात सर्व ठिकाणी आपण पाहतो हिंसेबद्दल काही ना काही आपण ऐकत असतो.
There's so much violence in India.
भारतामध्ये सुद्धा खूप हिंसा आहे.
Every day you hear more about violence.
प्रत्येक दिवशी तुम्ही हिंसेबद्दल खूप काही ऐकत असता.
You hear about terrorists of all different kinds in India.
आणि भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे असे अतिरेकी आहेत आपण ते ऐकत असतो.
There's terrorism from so many different communities, so many different factions.
तर वेगवेगळ्या समाजामधून वेगवेगळ्या गटांमधून असे वेगवेगळ्या प्रकारचे अतिरेकी आपण पाहत आहोत.
Bombs, shootings, so many terrible things happen.
आता बॉम्ब आहे गोळीबार आहे अशा भयंकर अशा बऱ्याचशा गोष्टी घडत आहेत.
There's riots.
दंगे होत आहेत.
There's political murder.
राजनीतिक दृष्ट्या खून होत आहेत.
And of course all the time caste atrocity.
आणि अर्थातच प्रत्येक वेळी जातीय अशा प्रकारचे अत्याचार होत आहेत.
Just 2 years ago we heard this terrible incident near here.
आणि 2 वर्षांआधी जवळच आपण अतिशय भयंकर जी घटना घडली त्याबद्दल ऐकलेलं आहे.
But we know that that's happening all the time.
परंतु आपल्याला हे ठाऊक आहे की प्रत्येक क्षणी प्रत्येक वेळी हे घडतच असतं.
All over India this kind of caste atrocity is taking place just every day.
आणि संपूर्ण भारतामध्ये प्रत्येक दिवशी अशा प्रकारे जातीय जो काही म्हणजे अत्याचार आहे तो होत असतो.
So there's violence of so many different terrible kinds.
आणि अतिशय भयंकर अशा प्रकारचे हिंसा आपल्याला घडून येताना दिसत आहे.
Every day we hear more and more about it.
आणि प्रत्येक दिवशी याच्याबद्दल अधिक अधिक आपल्याला कळत असतं.
And the question that comes to me is what should I do to end that violence?
आणि मग मला एक प्रश्न असा उभा राहतो माझ्यापुढे की ही हिंसा संपवण्यासाठी मी स्वतः काय केलं पाहिजे.
सो व्हॉट कॅन वी डू,
आपण काय करू शकतो.
व्हॉट कॅन यू डू माय ब्रदर्स अँड सिस्टर्स,
माझ्या बंधू आणि भगिनींनो तुम्ही काय करू शकता.
व्हॉट कॅन वी डू टुगेदर,
आपण एकत्र मिळून काय करू शकतो.
व्हेन दीज टेरिबल थिंग्स आर हॅपनिंग, दिस इज द क्वेश्चन दॅट वी हॅव टू आस्क.
आता ह्या भयंकर गोष्टी घडत असताना हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे.
वी नीड टू डू समथिंग,
आपल्याला काहीतरी करण्याची गरज आहे.
वी कॅन्ट जस्ट डू नथिंग,
आता काहीही न करता आपण असंच काही गप्प बसू शकत नाही.
इफ वी डू नथिंग इट विल जस्ट गो ऑन,
आणि जर आपण काहीच केलं नाही तर हे असंच सुरू राहणार आहे.
अँड डूइंग नथिंग इज व्हेरी बॅड फॉर अस पर्सनली,
आणि व्यक्तिगत रित्या जर पाहिलं तर काहीच न करणं हे आपल्यासाठी सुद्धा अत्यंत वाईट आहे.
इट लीव्स अस फुल ऑफ एंग्झायटी, इट लीव्स अस full of despair, it leaves us full of resentment.
Ani yatun mag aplya manamade atyant mhanje kaalji vatel, atyant dvesh, chid nirman hoil.
When we hear about these things we feel frightened, we feel angry.
Jeva asha prakarcha ghatna apan aikto teva aplyala bhiti vatte, aplyala atishay raag yet asto.
But what are we going to do?
Parantu apan kay karnar ahot?
India, the curse of India is passivity.
आणि भारताला जो शाप लाभलेला आहे तो म्हणजे निष्क्रियता होय.
द ओल्ड सिस्टम इन इंडिया इज पीपल जस्ट से व्हॉट कॅन आय डू.
आता भारताची जी काही जुनी पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये लोक म्हणतात मी काय करू शकतो.
मी काय करू शकतो, व्हॉट कॅन आय डू, मी काय करू शकतो. That this is what people say.
आणि लोक असंच म्हणत असतात.
They shrug their shoulders say, my ku
मी काय करू शकतो,
माय मी काय करू शकतो.
ते ओढवतात आणि म्हणतात की मी काय करू शकतो.
नॉट नथिंग आय कॅन डू,
मी काय करू शकत नाही.
माय छोटा आदमी,
मी लहान आहे,
आय कॅन डू एनीथिंग,
मी काय करू शकत नाही.
आय एम हेल्पलेस, नथिंग आय कॅन डू,
मी म्हणजे अत्यंत आता दुबळा आहे, मला काही करता येणं शक्य नाही.
ओनली गॉड कॅन डू,
केवळ देवच काहीतरी करू शकतो.
आय कॅन डू एनीथिंग,
मी काहीच करू शकत नाही.
दिस इज द ऍटिट्यूड इन इंडिया,
भारतामध्ये ही प्रवृत्ती आहे.
अँड दिस इज व्हाय दिस व्हायलन्स गोज ऑन अँड ऑन अँड ऑन,
आणि म्हणूनच ही हिंसा अशाच प्रकारे सुरूच राहते पुढे होतच राहते.
वी जस्ट गो ऑन सेइंग व्हॉट कॅन आय डू,
आणि सतत आपण हेच म्हणत राहतो की मी काय करू शकतो.
एव्हरी नाउ अँड अगेन पीपल गेट सो एंग्री दे जस्ट गो ऑन टू मोर व्हायलन्स,
आणि मग लोकांना अजून राग येतो, मग ते जाऊन अजून हिंसा करत राहतात.
द बुद्ध सेज व्हायलन्स बिगेट्स व्हायलन्स,
आणि बुद्ध असं म्हणतात की हिंसेने हिंसाच बळावते.
व्हायलन्स नेव्हर ब्रिंग्स पीस,
हिंसेमुळे शांती येत नाही.
बाबासाहेब क्वोट्स दॅट इन द बुद्ध इज धम्म,
बाबासाहेबांनी बुद्धाने त्याच्या धर्मामध्ये हे सांगितलेलं आहे.
बाबासाहेब खुद हॅव ब्रॉट व्हायलन्स टू इंडिया,
आता बाबासाहेबांनी जर मनात आणलं असतं तर त्यांनी भारतामध्ये हिंसा आणली
असती. ही न्यू दॅट इफ ही सेड go on the streets, cause violence, hundreds of millions of people in India would have taken to the streets and caused violence.
Baba sahiban hai maiti hota jar tyanni asa mhatla asti ki rastyavar ya hinsa kara tar shekdo hazaro ase lok rastyavar aale asti.
You think the Pune pact,
ata Pune jo karar hai tyacha badal tumhi vichar kara.
Baba sahib knew that if he did not compromise with Gandhi there would be bloodshed in India, for so many people would die.
आणि बाबासाहेबांना हे ठाऊक होतं जर गांधीसोबत जर त्यांनी तडजोड नाही केली तर भारतामध्ये खूप हिंसा होईल आणि अनेक लोकांचा रक्तपात इथं होईल.
बाबासाहेब न्यू देयर वाज नो गुड,
आणि बाबासाहेबांना माहित होते की हे चांगलं नाही.
इट्स नो गुड जस्ट कॉजिंग ब्लडशेड,
आणि असा रक्तपात करणं हे काही चांगलं नव्हे.
ब्लडशेड सॉल्व्स नथिंग,
रक्तपातामुळे काहीही समस्या सुटत नाही.
द बुद्ध सेज, एंड बाबासाहेब कोट्स हिम, द डिफीटेड ऑलवेज वॉन्ट रिवेंज,
आणि बुद्धाने असं म्हटलेलं आहे, बाबासाहेबांनी ते सांगितलेलं आहे, जो पराजयी होतो तो नेहमी सूड भावना त्याच्यामध्ये असते, सूड घेण्याची इच्छा असते.
इफ यू डिफीट पीपल दे जस्ट वेट टिल दे कॅन डिफीट यू,
जेव्हा तुम्ही लोकांचा पराजय करता तेव्हा वाट पाहत असतात की तुमचा पराजय केव्हा त्यांना करता येईल.
सो बाबासाहेब सेड दिस इज नॉट द वे,
आणि मग बाबासाहेब असं म्हणतात की हा मार्ग नव्हे.
व्हायलन्स इज नॉट द वे टू सॉल्व आवर प्रॉब्लम्स,
हिंसेमुळे आपल्या समस्या काही आपण सोडवू शकत नाही.
सो वी हॅव टू डू समथिंग,
मग आपल्याला काही करण्याची गरज आहे.
वी हॅव टू डू समथिंग बट नॉट समथिंग व्हायलंट,
आपल्याला काही करण्याची गरज आहे परंतु काहीतरी हिंसक असं करण्याची काही गरज नाही.
वी हॅव टू फाइंड सम सोल्युशन,
आपल्याला काही उपाय शोधायचा आहे.
And it's up to us.
आणि हे आपल्यावरच अवलंबून आहे.
We can't wait for some God up there or some God in Delhi.
आता कोणीतरी वर एखादा देव असेल किंवा दिल्लीमध्ये कोणीतरी देव असेल त्याची आपण वाट पाहू शकत नाही.
There's no use waiting.
आणि अशी वाट पाहण्यामध्ये काही अर्थ नाही.
We must not be passive.
आपण निष्क्रिय राहता कामा नये.
Baba Sahib came to the Buddha Dhamma because the Buddha Dhamma is the religion of responsibility.
Baba Sahib Buddha Dhamma kade aale karan Buddha Dhamma ek asa dhamma aahe jo jawabdari ghena shikavto.
In the Buddha Dhamma we don't leave it to somebody else.
बुद्ध धर्मामध्ये हे आपण कुणावर तरी सोपत नाही.
वी सी दॅट द रिस्पॉन्सिबिलिटी इज आवर्स.
आपण असं पाहतो की ही जबाबदारी आपली आहे.
सो द क्वेश्चन इज व्हाट आर वी बुद्धिस्ट्स गोइंग टू डू अबाउट दिस टेरिबल व्हायलन्स इन इंडिया.
आता प्रश्न असा आहे की भारतामध्ये ही जी काही भयंकर हिंसा होत आहे त्याबद्दल बौद्ध काय करणार आहे.
व्हाट आर वी गोइंग टू डू टू एंड दिस डिझीज ऑफ व्हायलन्स इन इंडिया.
आता भारतामध्ये हिंसेचा हा जो काही रोग जडलेला आहे याला आपण कशा प्रकारे घालवणार आहोत.
ऑफ कोर्स इट्स नॉट जस्ट इन इंडिया, इट्स ऑल ओव्हर द वर्ल्ड.
अर्थात केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात पसरलेला आहे.
बट वी आर इन इंडिया अँड वी हॅव टू डील विथ द प्रॉब्लम्स ऑफ इंडिया.
आता आपण भारतात आहोत म्हणून आपल्याला भारतामध्ये या समस्या सोडवल्या पाहिजे.
सो व्हॉट डू यू डू इफ यू हॅव अ डिझीज.
आता तुम्हाला जर एखादा रोग झाला असेल तर तुम्ही काय करता.
You go to the doctor.
Tumhi doctor kade jata.
Yeah, you go to a good doctor.
Tumhi changla doctor kade jata.
You go to the best doctor you can find.
Jo atishay changla sa doctor asel tyacha paryanta tumhi pochta.
So for this problem we need the best doctor.
Ata ya samasye sathi aplyala changla doctor chi garaj ahe.
But where are we to find that doctor?
Ata ha doctor kuthe aplyala sapadnar ahe.
Well, we're very lucky we have such a doctor.
Apan phar bhagyashali ahot ki asha prakarche doctor aplyakade ahet.
We have the best doctor for this disease.
आता या रोगासाठी आपल्याकडे अतिशय चांगला असा डॉक्टर आहे.
We have Dr. Babasaheb Ambedkar.
आपल्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे.
He is the best doctor for this disease.
या रोगावर ते अत्यंत चांगल्या प्रकारचे डॉक्टर आहेत.
Well, Babasaheb is no more.
आता बाबासाहेब आपल्यामध्ये नाही.
He died, we know, 50 years and more ago.
50 वर्षांआधी ते आपल्यामधून निघून गेले.
But Babasaheb foresaw what was going to happen in India.
परंतु बाबासाहेबांना हे पुढचं दिसत होतं की भारतामध्ये काय घडणार आहे.
He knew there would be communal violence.
त्यांना माहिती होतं की जातीय दंगली होतील.
Because people didn't listen to him at the time of independence, at the time of the constitution, he knew that communal violence would go on in India.
बाबासाहेबांनी स्वातंत्र्याच्या वेळी जेव्हा त्यांनी घटना निर्माण केली तेव्हा त्यांना ठाऊक होतं की पुढे अशा प्रकारे जातीय दंगली होतील.
He knew that because our independence, at the founding of the republic, problems were not solved, there would be caste violence.
आणि स्वातंत्र्य मिळालं लोकशाही आलेली आहे परंतु याच्याने समस्या काही सुटणार नाहीत अशा प्रकारे हिंसा होईलच.
इफ यू रीड थ्रू हिज वर्क यू सी ही न्यू व्हॉट वॉज गोइंग टू हॅपन.
जर तुम्ही त्यांचं साहित्य वाचलं तर तुमच्या लक्षात येईल त्यांना हे ठाऊक होतं की पुढे काय घडणार आहे.
ही न्यू दीज थिंग्स वुड गो ऑन अँड ऑन अँड ऑन अंटिल द बेसिक प्रॉब्लम्स आर सॉल्व्ड.
आणि त्यांना हे माहिती होतं की ह्या समस्या अशाच अशाच पुढे सुरू राहतील जोपर्यंत मूलभूत ही जी काही समस्या आहे ती आपण सोडवणार नाही.
Yes, he knew that these things would come, things like what happened in Mumbai two nights ago.
त्यांना माहिती होतं की अशा प्रकारच्या गोष्टी घडत राहतील आता म्हणजे मुंबईमध्ये जे काय घडलेलं आहे अशा प्रकारच्या घटना.
So what does a doctor do when he's trying to treat a disease?
आता डॉक्टर एखाद्या रोग्याला बरं करण्यासाठी काय करतो.
He has to find the source of the disease, where the disease comes from.
आणि मग तो पाहतो की हा रोग कसा निर्माण झाला त्याचा स्रोत कुठे आहे.
इट्स नो यूज ट्रीटिंग द सिम्पटम्स.
आता केवळ लक्षणच पाहून काय रोग्याला आपण बरं करू शकत नाही.
यू नो इफ यू गॉट अ रॅश ऑन युअर फेस यू कॅन पुट सम क्रीम ऑन इट.
आता समजा चेहऱ्यावर जर अशा प्रकारे काही दिसत असेल तर आपण त्याच्यावर काहीतरी क्रीम लावतो.
बट the disease just comes somewhere else.
परंतु मग तोच रोग दुसरीकडे येतो अजून.
If you don't deal with the disease itself, it just comes out in different places.
आता त्या रोगावरच जर आपण उपाय केला नाही तर मग तो रोग वेगवेगळ्या ठिकाणी तसाच निर्माण होत राहतो.
So Babasaheb saw the roots of the disease deep in Indian society.
आणि मग बाबासाहेबांनी हे पाहिलं की ह्या रोगाची जी काही मुळे आहेत त्या भारतीय समाजामध्ये खोलवर रुजलेली आहे.
And he understood what the cure was.
आणि मग त्यांना हे समजलं की याच्यावर काय उपाय आहे.
He learned that cure from his master, the Buddha.
आणि हा इलाज कसा करायचा त्यांचे जे गुरु होते बुद्ध त्यांच्याकडून ते शिकले.
This is what he said himself. I've learned this from my master, the guru.
आणि ते स्वतःच म्हणाले की माझे जे गुरु आहेत बुद्ध त्यांच्याकडून मी हे शिकलेलो आहे.
So he left a prescription for India.
आणि मग भारतासाठी त्यांनी म्हणजे असं निदान केलं, सांगितलं काय केलं पाहिजे.
You could say that prescription is in the Buddha and his Dhamma.
आणि मग आपण म्हणू शकतो की हा जो औषधोपचार आहे बुद्ध आणि त्याच्या धर्मामध्ये त्यांनी सांगितलेला.
You could say that is in the constitution of India.
किंवा आपण असंही म्हणू शकाल की भारताची जी घटना आहे त्या घटनेमध्ये हा औषधोपचार आहे.
You could say it's in so many of his writings.
आपण असंही म्हणू शकतो की त्यांचं जे काही साहित्य आहे, लिखाण आहे, त्याच्यामध्ये याच्यावर उपचार आहे.
Babasaheb saw the roots of the disease and he left a prescription to get rid of it.
बाबासाहेबांनी पाहिलं की या रोगाची जी काही मुळं आहेत ते कुठं आहेत आणि मग त्याच्यावर उपाय कसा करायचा त्याच्यासाठी त्यांनी उपचार सांगितले.
सो द बेस्ट डॉक्टर गेव द बेस्ट प्रिस्क्रिप्शन.
आणि जो योग्य डॉक्टर असतो, चांगला डॉक्टर असतो, चांगल्या प्रकारचा उपचार तो सांगत असतो.
बट इफ द पेशंट वोंट टेक द मेडिसिन इट वोंट वर्क.
परंतु जो रोगी आहे तो जर औषध घेत नसेल तर मग त्या रोग्याला काही फायदा होणार
नाही. And the patient has not been taking the medicine.
आणि असं दिसतं की हा रोगी काही औषध बरोबर घेत नाही.
Maybe two or three crore have been taking that medicine.
कदाचित 2-3 crore लोक ही औषध घेत असतील.
But the great number of Indians have not been taking that medicine.
परंतु भारतातले बहुसंख्य लोक जे आहेत ते औषध मात्र ते काही घेत नाही.
We need to get people to take the medicine that Dr. Babasaheb Ambedkar prescribed.
आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही जी काही औषध सांगितलेली आहे, उपचार सांगितलेला आहे, ते अनेक लोकांना घेण्यासाठी आपण प्रवृत्त केलं पाहिजे.
Now many other people have got prescriptions.
आता अनेक लोकांनी अशा प्रकारात त्यांना उपचार मिळालेले आहेत.
Many other doctors have given prescriptions for India.
भारतासाठी इतर डॉक्टर लोकांनी सुद्धा काही उपचार सांगितलेले आहेत.
But many of them, the medicine they give will kill the patient.
परंतु यातले बहुतेक लोक असे आहेत जो काही उपचार त्यांनी सांगितलेला आहे त्यामुळे तो रोगी जगावतो.
Their prescriptions are more and more violent.
त्यांचे जे काही उपचार आहेत ते अतिशय हिंसक अशा प्रकारचे आहेत.
The suppression of the oppressed masses.
आणि जे काही दलित असे लोक आहेत त्यांना अजून ते म्हणजे खाली दाबत असतात.
And that will just cause more violence.
आणि त्याच्यामुळे मात्र अजून हिंसा होणार आहे.
The patient will die.
त्याच्यामुळे हा रोगी मरण पावणार आहे.
So we need to get as many people as possible to take this medicine.
आणि जेवढं आपल्याला शक्य होईल तेवढं अधिक लोकांपर्यंत हे औषध आपण पोहोचवलं पाहिजे.
So yes, what is the medicine that Babasaheb prescribed for the disease of violence in India?
तर बाबासाहेबांनी कुठेतरी घेतलं. बाबासाहेबांनी कोणतं म्हणजे औषध सांगितलेलं आहे या भारताच्या रोगावर ते आपण पाहूया.
What is that medicine?
मग हे औषध कुठलं आहे?
Well, it's the medicine of the Buddha Dhamma.
हे बुद्ध धम्माचं औषध आहे.
That cures all violence.
प्रत्येक जी काही हिंसा आहे त्या हिंसेवर हे उपचार करतं.
If you take the medicine of the Buddha Dhamma, violence will be cured.
जर तुम्ही बुद्ध धम्माचं औषध घेतलं तर या हिंसेवर उपचार होतं, हिंसा बरी होते.
The medicine of the Dhamma cures all suffering of society and of the human mind.
बुद्ध धम्माचं हे जे काही औषध आहे, समाजाचं जे काही दुःख आहे, मानवाचं जे काही दुःख आहे, ते प्रत्येक दुःख ते बरं करतं.
So I want to look more closely at this medicine and how it works.
आता अत्यंत जवळून म्हणजे ही जी काही औषध आहे आणि कशा प्रकारे ही औषध कार्य करते ते आता मी पाहणार आहे, सांगणार आहे.
I want us to understand very carefully this medicine of the Dhamma that comes from the Buddha through Dr. Babasaheb Ambedkar.
तर मला असं वाटतं की हे आपण थोडं समजून घेऊया की हे जे काही बुद्ध धम्माचं औषध आहे जे बुद्धापासून आलं आणि बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं ते कशा प्रकारचं आहे.
Now if we want to understand the medicine, we need to understand the disease more carefully.
आता औषध समजण्याआधी आपल्याला हा जो काही रोग आहे तो अत्यंत चांगल्या प्रकारे आपल्याला समजून घेतला पाहिजे.
What causes the disease?
कशामुळे हा रोग होतो.
What? How does it spread?
हा कशा प्रकारे पसरतो.
What causes the disease of violence?
आणि कशामुळे हा जो रोग आहे त्याच्यामुळे हिंसा घडते.
Well, Babasaheb in his various writings gives an analysis.
आता बाबासाहेब आपल्या अनेक अशा लिखाणामध्ये याचं थोडंसं वर्णन करतात.
He says, well, if you like, he says a disease has two causes.
आणि आपण असं पाहू शकतो की या रोगाचे दोन कारण आहेत.
It has an outer cause
एक बाहेरचं कारण आहे
and an inner cause.
आणि एक आतमधील कारण आहे.
You know, if you catch a virus.
आता समजा एखादा जो विषाणू आहे तो तुम्हाला म्हणजे लागतो जंतू लागतो.
Somebody sneezes, you breathe it in.
आता एखादा शिंकतो आणि तुम्ही श्वास आतमध्ये घेता.
And then you start sneezing.
आणि मग तुम्हाला सुद्धा शिंका येतात.
Right now in India it's cold season, so everybody's got a cold.
आता हिवाळा भारतामध्ये सुरू झालेला आहे, आता सर्वच जण शिंकत आहे.
And they spread from you know, person to person in this way.
आणि अशा प्रकारे एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत ते पसरत जातं.
So the disease has an outer cause.
तर इथे म्हणजे हा जो काही रोग आहे बाहेरून अशा प्रकारे येत आहे, बाहेर त्याचं कारण आहे.
But actually what you see is that not everybody catches a cold.
परंतु तुम्ही हे पाहता की प्रत्येकाला जशा प्रकारे काही सर्दी होत नाही.
It's very interesting, isn't it, that everybody is sneezing but some people don't get it.
आता हे मोठं रोचक आहे की सर्वजण शिंकत आहेत परंतु काही लोकांना मात्र शिंका होतच नाही.
So there must be an inner cause.
आणि मग याचा अर्थ काहीतरी आंतरिक पण त्याचं कारण असलं पाहिजे.
Well, obviously the inner cause is the weak body, the weakened immune system that lets the disease in.
आणि आंतरिक कारण म्हणजे तुमचं शरीर कमकुवत आहे, तुमची रोग प्रतिकारक क्षमता कमकुवत आहे, त्याच्यामुळे हा रोग तुम्हाला जडतो.
So we need to look at the outer and the inner cause of the disease of violence.
आणि म्हणून हा हिंसेचा जो काही रोग आहे त्याची बाह्य कारण काय आहे आणि आंतरिक कारण काय आहे ते आपल्याला शोधावे लागते.
Well, let's look at the outer cause.
आता आपण बाहेरची जी काही कारण आहे ती कारण पाहूया.
You know, just as the disease is passed from sneeze to mouth, what is the outer cause of violence?
आता जी काही शिंका आहे शिंकेमुळे अशा प्रकारे हा रोग पसरतो, तर आपण असं म्हणूया की बाह्य ही कारण होत अशा प्रकारे हिंसा पसरतो.
Well, the Buddha tells a story about this.
बुद्ध याबद्दल एक गोष्ट सांगतात.
It's one of those stories that in English we say once upon a time.
आता जसं इंग्रजी मध्ये म्हटलं जातं की कोणा एक काळी किंवा एके काळी.
Do you do that in Marathi? Yeah. Once upon a time.
एके काळी.
Eke kari. Eke kari. Once upon a time. And you know then you're not dealing with history.
आणि मग तेव्हा तुमच्या लक्षात येतं की तुम्ही इथं काही इतिहास पाहत नाही.
You know, my mother used to read me stories.
आणि माझी आई माझ्यासाठी गोष्ट वाचायची.
And she'd start एक एक कारी.
आणि मग ती सुरुवात करायची एक एक काळी.
And you know then it's a fairy story. It's a made up story.
आणि मग तुम्ही कल्पना करू शकता की एखादी परिकथा असते किंवा ही गोष्ट जस्ट तयार केलेली असते.
So the Buddha says a long long time ago.
आणि मग बुद्ध म्हणतात की फार फार पूर्वी.
There was a great king.
आणि एक महान असा राजा होता.
And he lived here in India.
आणि तो भारतामध्ये राहत होता.
And this king was a king who ruled for the benefit of all his people.
आणि त्यांच्या लोकांच्या कल्याणासाठी त्याचं ते शासन होतं.
And he ruled in accordance with the dhamma.
आणि धम्मानुसार तो राज्य करीत होता.
And one day his counselors saw something in the sky.
आणि एके दिवशी काय झालं, त्याचे जे काही म्हणजे सल्लागार होते त्यांनी आकाशामध्ये काहीतरी पाहिलं.
They saw an enormous golden dhammachakra.
आणि आकाशामध्ये अतिशय भव्य अशा प्रकारचं एक सुवर्ण रंगाचं धम्मचक्र त्यांना दिसलं.
So everybody said, well, what is this dhammachakra?
आणि मग प्रत्येक जण असं म्हणू लागला की हे धम्मचक्र काय आहे.
So the king looked for a wise man.
आणि मग तो जो राजा आहे त्यांनी पाहिलं.
And he found a wise man who understood what that dhammachakra meant.
आणि मग त्या राजाने त्या एका बुद्धिमान माणसाला विचारलं की हे धम्मचक्र याचा काय अर्थ आहे.
And the wise man said that this dhammachakra appears when the king rules righteously.
आणि मग त्या शहाण्या माणसाने बुद्धिमान माणसाने सांगितलं की जेव्हा राजा अत्यंत न्याय प्रकारे जेव्हा राज्य करतो तेव्हा अशा प्रकारचा धम्मचक्र निर्माण होत असतो.
And he's called a Chakravartin Raja.
आणि मग त्याला चक्रवर्ती राजा म्हटलं गेलं.
One who rules in accordance with the dhamma.
असा राजा जो धम्माच्या अनुसार राज्य करतो तो राजा.
Of course it's that dhammachakra that is on the flag of India.
अर्थात भारताच्या ध्वजावर हा धम्मचक्र तिथे आहे.
बाबासाहेब made sure that dhammachakra is there on the flag of India.
बाबासाहेबांनी ही खात्री करून घेतली की भारताच्या ध्वजावर अशा प्रकारे हा धम्मचक्र असला पाहिजे.
Well, the dhammachakra is there on the flag.
आता धम्मचक्र ह्या ध्वजावर आहे.
But we don't see it in the sky.
परंतु आकाशात मात्र आपल्याला दिसत नाही.
So still there is not the Chakravartin Raja in India.
आता भारतामध्ये मात्र असा चक्रवर्ती राजा नाही.
So this king, he ruled in accordance with the Dhamma.
तर हा जो राजा होता धम्माच्या अनुसार तो राज्य करीत होता.
And his people were happy.
त्यांचे जे लोक आहेत प्रजा आहेत ते अत्यंत सुखी होते.
They were deeply contented.
आणि ते अतिशय संतुष्ट होते.
They had everything they needed.
जे काही त्यांना हवं आहे ते सर्व त्यांना मिळत होतं.
They were in peace with each other.
एकमेकांशी ते अतिशय शांततापूर्वक होते.
No violence.
काही हिंसा नव्हती.
It's a wonderful picture of what a perfect society should be.
तर एक अतिशय परिपूर्ण समाज कसा असला पाहिजे त्याचं हे अद्भुत अशा प्रकारचं एक चित्र आहे.
After some time this king thought, well, I want to practice the Dhamma more deeply.
आणि मग काही काळानंतर त्या राजाला असं वाटलं की मी सखोलपणे धम्म आचरण केला पाहिजे.
I will give up my kingdom to my son and I will go forth.
तर माझं जे राज्य आहे ते माझ्या मी मुलाला देईल आणि मी मात्र घरातून बाहेर पडेल.
So he became a bhikshu and he went into the jungle.
आणि मग ते भिक्षू झाले आणि ते जंगलात गेले.
The Dhamma chakra disappeared.
आणि मग धम्मचक्र मात्र तिथून नाहीसा झाला.
But his son thought, well, I want that Dhamma chakra there.
आणि मग त्या पुत्राला त्याच्या पुत्राला वाटलं की मला आता तो धम्मचक्र तिथे हवा आहे.
So he ruled in the same way as his father.
आणि आपल्या पित्यासारखंच तो पण शासन करू लागला.
He ruled in accordance with the Dhamma.
धम्माच्या अनुसार तो शासन करू लागला.
And the Dhamma chakra appeared again.
आणि मग पुन्हा तो धम्मचक्र तिथे अवतरला.
So after many years, this king too thought, I want to practice the Dhamma more deeply.
आणि मग काही वर्षांनंतर मग त्या राजाने परत विचार केला की मी पण सखोलपणे धम्माचं आचरण केलं पाहिजे.
So he thought, well, I will go forth like my father.
आणि माझ्या वडिलांसारखं मी सुद्धा असा गृहत्याग करून बाहेर पडलो पाहिजे.
My son can take the throne.
आणि माझा जो पुत्र आहे तो हे राज जी गादी आहे ती घेऊ शकेल.
So off he went into the jungle.
आणि मग अशा प्रकारे तो जंगलात निघून गेला.
And his son ruled in his place.
आणि मग त्याच्या ठिकाणी त्याचा जो पुत्र आहे तो शासन करू लागला.
But his son, he wasn't so good a ruler.
परंतु त्याचा पुत्र मात्र तेवढा चांगला काही शासक नव्हता.
He was more interested in having fun and enjoying himself.
परंतु त्याला केवळ आनंद घेणं मनोरंजन करणं एवढंच मात्र आवडत होतं.
And he didn't bother about his people.
आणि लोकांची मात्र तो काही पर्वा करीत नव्हता.
So what began to happen was some people became very wealthy.
आणि मग काय घडलं की काही लोक मात्र खूप श्रीमंत झाले.
सम पीपल बिकेम व्हेरी पूअर.
आणि काही लोक फार गरीब झाले.
सम पीपल मेड स्लेव्स ऑफ द अदर पीपल.
आणि काही लोकांनी काही लोकांना गुलाम बनवलं.
द धम्म चक्र डिसअपीयर्ड.
आणि मग धम्मचक्र तिथून नाहीसा झाला.
व्हायलन्स केम इन टू बीइंग.
आणि मग हिंसा सर्वत्र हिंसा सुरू झाली.
Those who were poor tried to take from the rich.
आणि मग जे गरीब होते ते श्रीमंताकडून काहीतरी घेण्याचा प्रयत्न करीत होते.
The slaves tried to rebel against their masters.
आणि जे गुलाम होते आपले जे काही मालक आहेत त्यांच्या विरुद्ध ते बंड करीत होते.
People started quarreling among themselves.
आणि मग लोक आपापसात भांडू लागले.
So there was violence and strife.
आणि मग अशा प्रकारे हिंसा बळावली.
People were killed. People, there was robbing, there was rebellion.
आणि मग लोक एकमेकांना मारत होते लूट होत होती आणि अत्यशय म्हणजे विद्रोह होत होता.
So the king doesn't know what to do.
आणि मग राजाला काही सुचे ना की आता काय केलं पाहिजे.
So he goes and finds his father in the forest.
आणि मग तो जाऊन आपल्या पित्याला शोधतो जंगलामध्ये.
And he says, what should I do? There's violence in my kingdom.
आणि मग तो म्हणतो की माझ्या राज्यामध्ये अतिशय हिंसा आहे आता मी काय केलं पाहिजे.
Well, the king, the ex-king, the bhikshu says, it's quite simple.
तो आधीचा जो राजा होता जो भिक्षू होता तो म्हणाला की फार सोपा आहे.
People don't have enough.
लोकांकडे पुरेसं नाही.
Some people have so much, some people have nothing.
काही लोकांकडे खूप काही आहे आणि काही लोकांकडे काहीच नाही.
So give to those who don't have enough.
आता ज्या लोकांकडे पुरेसं नाही त्यांना काही द्या.
Make sure all your people are prosperous.
आणि खात्री करून घ्या की तुमच्या सर्वच लोकांची भरभराट होईल.
So the king went back and this is what he did.
आणि मग हा राजा परत गेला आणि त्याला जे सांगितलं गेलं त्याने ते केलं.
He looked after his poor subjects.
आणि त्यांचे जे काही गरीब प्रजा होते त्यांची त्यांनी काळजी घेतली.
He gave them money from his own treasury.
त्यांनी त्यांच्या खजिन्यातून त्यांना पैसे दिले.
So everybody was wealthy.
आणि मग सर्वच लोक श्रीमंत झाले.
Everybody was happy.
आणि सर्वच जण सुखी झाले.
There was peace.
आणि मग शांती निर्माण झाली.
The violence disappeared.
आणि हिंसा तिथून मग नष्ट झाली.
And the Dhamma chakra came back in the sky.
आणि मग आकाशामध्ये पुनश्च धम्म चक्र निर्माण झालं.
So what does this mean?
मग याचा काय अर्थ होतो?
It's not just once upon a time.
आता हे केवळ एके काळी घडलं असं नव्हे.
It's a story with a meaning.
या कथेमध्ये काही अर्थ आहे.
The story, the meaning of the story is that violence comes when there's inequality.
आणि मग या कथेचा अर्थ असा आहे की हिंसा तेव्हा निर्माण होते जेव्हा विषमता.
When there's inequality in society, tensions build.
आणि अशा प्रकारे जेव्हा विषमता समाजामध्ये असते तेव्हा अशा प्रकारे तणाव जो आहे तो वाढू लागतो.
When some people are not free in society, tensions build.
जेव्हा समाजामध्ये काही लोक जेव्हा स्वतंत्र नसतात अशा प्रकारे तणाव वाढू लागतो.
When people don't feel that they're fellow citizens, tensions build and violence comes.
आणि जेव्हा लोकांना असं वाटतं की आपण इथले काही जवळचे नागरिक नाहीत आपण एकमेकांचे मित्र नाहीत तेव्हा अशा प्रकारचा तणाव वाढू लागतो.
Babasaheb said the cause of violence, of this kind of social violence, is the existence of a sense of wrong.
आणि अशा प्रकारे सामाजिक जी काही हिंसा होत असते बाबासाहेब म्हणतात की जेव्हा काहीतरी आपल्याला असं वाटतं की काहीतरी चुकीचं घडत आहे तेव्हा असं घडतं.
पीपल फील दे आर बीइंग रॉंग.
लोकांना असं वाटतं की आपल्या सोबत काहीतरी अन्याय होतो आहे काहीतरी आपल्या सोबत चुकीचं घडत आहे.
दे फील दे आर नॉट गेटिंग जस्टिस.
त्यांना असं वाटतं की त्यांच्या सोबत न्याय केला जात नाही.
दे फील द स्टेट इज नॉट हेल्पिंग देम.
आणि त्यांना असं वाटतं की राज्य त्यांना मदत करीत नाही.
सो दे रिसॉर्ट टू वायलन्स.
आणि मग ते अशा प्रकारे हिंसा करू लागतात.
This is what Babasaheb said is the cause of social violence.
आणि म्हणून असं म्हणतात की अशा प्रकारे सामाजिक हिंसा निर्माण होते ही त्याची कारणं असतात.
Or at least that's the fundamental external cause of social violence.
तर आपण किमान असं म्हणू शकतो की जे काही मूलभूत बाह्य स्वरूपाची कारणं आहेत अशा प्रकारे हिंसा होण्यासाठी तीही कारणं होत.
So if you remove the cause, you remove the effect.
आता जे काही कारण आहे ते जर तुम्ही जर दूर केलं तर त्याचा जो काही परिणाम आहे तो सुद्धा तुम्ही दूर सारू शकता.
The Buddha says everything arises in dependence on conditions.
बुद्ध असं म्हणतात की प्रत्येक गोष्ट जी निर्माण होते त्याला काहीतरी कारण असतं.
When you remove the conditions, the thing does not arise.
जर तुम्ही ते कारण नष्ट केलं तर ती गोष्ट काही निर्माण होत नाही.
So the way to overcome social violence, the external aspects of social violence, is to bring liberty, equality and fraternity to all.
आणि बाह्य स्वरूपाची ही जी काही सामाजिक हिंसा आहे ही जर आपल्याला दूर सारायची असेल तर मग सर्वांसाठी स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व आपण निर्माण केलं पाहिजे.
And of course to bring justice to all.
आणि अर्थात सर्वांसाठी न्याय निर्माण झाला पाहिजे.
The solution to the external cause of social violence is to create a society, an ideal society.
आणि बाह्य ही जी काही कारणं आहेत ती दूर करण्यासाठी आपल्याला एक आदर्श समाज निर्माण केला पाहिजे.
Where everybody is free.
जिथे सर्वजण स्वतंत्र राहतील.
Where people can live the kind of life they want to live.
लोकांना जशा प्रकारे जीवन जगावंसं वाटतं तसं जीवन त्यांना जगता येईल.
They don't have to live in one place in the village.
आणि त्यांना गावाच्या एखाद्या एकाच ठिकाणी राहण्याची गरज नाही.
They are free to move anywhere.
ते कुठेही जाण्यासाठी अगदी स्वतंत्र असतील.
They don't have to do their caste dharma.
त्यांचा जो काही जातीचं म्हणजे काम आहे धर्म आहे ते त्यांना करण्याची गरज नाही.
They can live the kind of life, they can do the kind of job that they want to do.
त्यांना जे काम करावं असं वाटतं जी नोकरी करावीशी वाटते ते करू शकते.
They can eat with who they want, they can marry who they want.
ज्या लोकांसोबत त्यांना एकत्र भोजन करायचं असेल जिथे त्यांना लग्न करायचं असेल ते करण्यासाठी ते मोकळे राहतील.
That's the kind of free society in which violence does not occur.
आणि अशा प्रकारचा हा जो स्वतंत्र समाज असतो तिथे मात्र हिंसा घडत नाही.
Then it needs to be an equal society.
आणि याच्यासाठी समतेवर आधारित असा समाज हवा.
Where everybody is treated as a human being, an equal human being.
आणि जिथे लोकांना एक मानव म्हणून एक समान मानव म्हणून पाहिले जाईल.
Everybody has the same opportunities in life.
आणि जीवनामध्ये सर्वांना समान प्रकारची संधी प्राप्त होईल.
Everybody is equal before the law.
आणि कायद्याने सर्वजण अगदी समान असतील.
Everybody is equal when they make their vote.
आणि जेव्हा ते मतदान करतील तेव्हा प्रत्येकाला समानता male.
And it should be a society in which everybody is a brother and sister or sister to everybody else.
आणि मग अशा प्रकारचा समाज पाहिजे जिथे सर्वजण एकमेकाचे बंधू आणि भगिनी असतील.
You don't hurt somebody if you feel they're your brother or your sister.
आता एखाद्याला जर तुम्ही तुमचा भाऊ किंवा बहीण समजत असाल तर तुम्ही त्यांना काही इजा पोहोचवत नाही.
If you really feel that your brother and sister, you don't do any violence against them.
आणि खरोखरच जर तुम्हाला असं वाटलं की ते माझे बंधू किंवा भगिनी आहे तर तुम्ही त्यांच्या प्रती कुठली हिंसा करणार नाही.
That Baba Sahib said we should feel for every Indian.
आणि बाबासाहेब म्हणतात प्रत्येक भारतीयांबद्दल आपल्याला असं वाटलं पाहिजे.
That's what India should be like.
आणि भारत अशा प्रकारे निर्माण झाला पाहिजे.
You should see people and just think, well, these are my brothers, these are my sisters.
आणि जेव्हा तुम्ही लोकांकडे पाहता तेव्हा तुम्हाला असा भाव आला पाहिजे की हे माझे बंधू आहेत, हे माझ्या भगिनी आहेत.
And of course there should be justice for all.
आणि अर्थातच सर्वांना न्याय मिळाला पाहिजे.
Not just justice for the rich.
केवळ जे श्रीमंत आहेत त्यांनाच न्याय मिळता कामा नये.
Not justice for those who have influence.
आणि जे फार प्रभावशाली असे लोक आहेत त्यांनाच न्याय मिळता कामा नये.
Not just justice for those who can wait long enough.
आणि जे असे लोक आहेत
Not just because justice is delayed. Justice for those who can wait long enough.
आणि जे खूप काळ वाट पाहू लागतात त्यांनाच न्याय मिळतो हे असं नव्हे.
So this tells us the first thing that we can do to end this disease of violence.
आणि हे आपल्याला सांगतं की पहिली गोष्ट आपण करू शकतो हा जो काही रोग आहे तो दूर सारण्यासाठी.
We can work for liberty, equality, fraternity and justice in India and in the world.
आपण भारतामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्यायासाठी कार्य करू शकतो, जगात कार्य करू शकतो.
And of course we must do that within the law.
आणि अर्थातच ते जे काही आपल्याला करायचं आहे ते कायद्याच्या चौकटीमध्येच आपण केलं पाहिजे.
व्हायलन्स ब्रीड्स व्हायलन्स.
हिंसेमुळे हिंसाच निर्माण होते.
द डिफीटेड ऑलवेज फील रिझेंटमेंट.
आणि जो पराजयी झालेला असतो त्याला नेहमीच अशा प्रकारे त्याच्या मनामध्ये द्वेष असतो.
बट द लॉ फाइंड्स अस वेज टू गेट जस्टिस व्हिच आर नॉट व्हायलंट.
आणि कायद्यामुळे जे म्हणजे हिंसक नाही त्यांना कसा न्याय मिळू शकेल याचा प्रयत्न करीत असते.
बाबासाहेब gave India a wonderful constitution.
बाबासाहेबांनी भारताला अतिशय चांगल्या प्रकारची घटना दिलेली आहे.
It wasn't as good as he wanted it to be, but it was as good as he could get.
आता जेवढी चांगली त्यांना हवी होती तेवढी जरी नसली तरी जेवढी चांगली ते तयार करू शकले तेवढं त्यांनी केलेलं आहे.
And that constitution in its preamble shows it's based on liberty, equality, fraternity and justice.
आणि त्या घटनेच्या प्रस्तावनेमध्ये बाबासाहेब सांगतात की अशा प्रकारचा समाज हवा आहे जिथं स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय असेल त्याच्यासाठी ही घटना आहे.
So we need to use the constitution.
तर आपल्याला ह्या घटनेचा वापर केला पाहिजे.
We need to use the political system.
आपल्याला जी काही राजकीय व्यवस्था आहे त्याचा वापर केला पाहिजे.
We need to use politicians. We need to try to get our politicians to make the constitution work properly.
तर आपले जे काही राजनेते आहेत राजकीय नेते आहेत तर योग्य प्रकारे घटनेचा अंमल करण्यासाठी त्यांच्यावर आपण अशा प्रकारे त्यांना कार्य करण्यासाठी सांगितलं पाहिजे.
We need to use the law, we need to use the courts to make the administration work properly.
तर कायद्याचा आणि जे काही कोर्ट आहे त्याचा आपण वापर केला पाहिजे जेणेकरून ह्या गोष्टी समाज चांगलं करण्यासाठी मदत करू शकतो.
And all of us should be involved in this struggle.
आणि या संघर्षामध्ये आपण सर्वजण सहभागी झालो पाहिजे.
बाबासाहेब created the constitution of independent India.
बाबा साहेबांनी स्वतंत्र भारताची घटना निर्माण केली.
And he made the basis of the laws of India.
आणि भारताचे जे काही कायदे आहेत त्याचा हा एक आधार आहे.
We are his sons and daughters.
आपण त्यांचे पुत्र आणि पुत्री आहोत.
I wasn't born in India.
आता मी काय भारतात जन्माला आलो नाही.
I never experienced casteism.
मी जाती व्यवस्थेचा कधी अनुभव घेतला नाही.
But still I'm a son of Baba Sahib.
परंतु तरी मात्र मी बाबा साहेबांचा पुत्र आहे.
And his struggle is my struggle.
Baba Sahebanda jo kai sangharsh aahe to maza sangharsh aahe.
Your struggle is my struggle.
Tumcha jo kai sangharsh aahe to maza sangharsh aahe.
But it should be a struggle within the law, within the constitution.
Parantu ha jo sangharsh aahe to kayda ani ji kai apli ghatna aahe tya ghatnecha chaukatit asla paahije.
We've got a wonderful example of what this can do.
आणि याचं अतिशय चांगलं असं उदाहरण आपल्या पुढे आहे की हे काय करू शकतं.
2 years ago there was that horrible atrocity.
2 वर्षाआधी अतिशय भयंकर अशा प्रकारचा अत्याचार झाला.
That horrible atrocity at Kailanji.
कैलांजी मध्ये भयंकर अत्याचार घडला.
Well, just a few days ago some of those responsible were convicted.
आणि काही दिवसाआधी त्यातले जे काही जबाबदार आहेत त्यांच्यावर म्हणजे खटला भरला गेला, त्यांना शिक्षा झाली.
It was by political pressure, by the use of the legal system, that they've been brought to justice.
तर राजकीय दबावाने आणि जे काही कायदेशीर पद्धती आहे त्यांना अशा प्रकारे दंड देण्यात आला.
This is the way to end violence.
आणि अशा प्रकारे हिंसा आपण दूर सारू शकतो.
We make the administration work properly.
तर जे काही प्रशासन आहे त्यांनी योग्य प्रकारे कार्य करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे.
We use the political process.
तर जी काही राजकीय प्रक्रिया आहे ती आपण वापरली पाहिजे.
We use the law.
आपण जो काही कायदा आहे तो वापरला.
It'll be a long struggle sometimes.
अर्थात काही वेळेस हा दीर्घकाळ असा संघर्ष राहू शकतो.
We all work together, we can make this system work.
जर आपण सर्वांनी एकत्र मिळून काम केलं तर ही जी काही पद्धत आहे ही कार्य करू शकते.
India has the best constitution.
भारताकडे अतिशय योग्य अशा प्रकारची घटना आहे.
India has wonderful laws.
भारताकडे फार चांगल्या प्रकारचे असे कायदे आहेत.
The problem is the constitution is not made to work, the laws are not applied.
परंतु समस्या ही आहे की घटना जी आहे त्या घटनेचं कायदेसाठी आणि कायदा करण्यासाठी तेवढा चांगला उपयोग केला जात नाही.
But if we work together we can make them work.
परंतु जर आपण एकत्र कार्य केलं तर आपण यानुसार कार्य व्हावं असं घडू शकेल.
And you prove that with the Khairlanji case.
परंतु खैरलांजी या केसमध्ये मात्र आपण हे साबित केलेलं आहे.
Yes, there are many other cases.
अर्थात अशा प्रकारचे अनेक केसेस आहेत.
But all of these need to be fought for through the law, through the constitution.
परंतु ह्या सर्वासाठी मात्र आपण कायद्याने आणि घटनेच्या अंतर्गत राहून आपण संघर्ष केला पाहिजे.
This is the right way to end violence.
आणि हिंसा दूर करण्यासाठी हाच योग्य मार्ग आहे.
बाबा साहेब गेव अस वंडरफुल टूल्स.
बाबा साहेबांनी खूप चांगल्या प्रकारचे आपल्याला शस्त्र दिलेले आहे.
बट वी नीड टू अप्लाय.
परंतु आपण त्याचा वापर केला पाहिजे.
वी नीड टू आवर ड्यूटी एज सिटिझन्स अँड एज फॉलोअर्स ऑफ बाबा साहेब इज टू फाइट टू मेक द ऍडमिनिस्ट्रेशन, टू मेक द पॉलिटिकल सिस्टम गिव लिबर्टी, इक्वालिटी अँड फ्रटर्निटी टू एव्हरीवन.
बाबासाहेबांची आपण अनुयायी म्हणून आणि या देशाचे नागरिक म्हणून जे काही प्रशासन आहे, जो काही कायदा आहे त्यांनी योग्य प्रकारे कार्य करण्यासाठी, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व मिळण्यासाठी आपण सर्वांनीच कार्य केलं पाहिजे.
I've been thinking about you Buddhists in Nagpur.
आता नागपूरचे आपण जे बौद्ध आहे त्यांच्याबद्दल मी विचार करीत होतो.
You've achieved so much.
तुम्ही खूप काही प्राप्त केलेलं आहे.
यू थिंक व्हॉट लाईफ वॉज लाईक फॉर युअर ग्रँड पेरेंट्स.
आता तुम्ही कल्पना करा की तुमचे जे आजोबा आजी वगैरे असतील त्यांचं जीवन कसं होतं.
दे लिव्ड अ मिझरेबल लाईफ.
त्यांचं अतिशय दुःखदायी अशा प्रकारचं जीवन.
युअर ग्रेट ग्रँड पेरेंट्स, मेनी ऑफ देम वर बॉन्डेड लेबरर्स.
आणि तुमचे जे काही आजोबा वगैरे आहेत ते बरेचसे म्हणजे बंधुआ मजदूर होते.
दे कुडंट रीड अ सिंगल वर्ड मेनी ऑफ देम.
आणि त्यातले बहुतेक लोक एक शब्द सुद्धा वाचू शकत नव्हते.
दे हॅड नो मनी इन देअर पॉकेट्स.
त्यांच्या खिशामध्ये पैसे नव्हते.
दे डिडंट हॅव hardly enough food in their mouths.
आणि त्यांना म्हणजे जेवणासाठी पुरेसं अन्न पण नव्हतं.
And animals were treated better than they were treated.
आणि प्राण्यांना सुद्धा त्यांच्यापेक्षा त्यांच्या सोबत वर्तन चांगल्या प्रकारे केलं जातं.
But look at you brothers and sisters.
परंतु बंधू आणि भगिनींना तर तुमच्याकडे पहा.
You're confident, you're proud.
तुम्ही तुमच्यामध्ये आत्मविश्वास आहे, तुमच्यामध्ये स्वाभिमान आहे.
Amongst you there are doctors, there are lawyers.
तुमच्यामध्ये डॉक्टर्स आहेत, वकील आहेत.
There's IAS officers, there's IPS officers.
हा IAS आहेत, IPS अधिकारी आहेत.
The Buddhist community in Maharashtra has risen up like no other community in India.
तर भारतामध्ये इथली इतर कुठलीही जात समाज जेवढा पुढे गेला नाही तेवढा महाराष्ट्रातला हा जो समाज आहे खूप पुढे गेलेला आहे.
Under Babasaheb's inspiration, under Babasaheb's inspiration, with his constitution you've achieved this.
बाबा साहेबांच्या प्रेरणेमुळे आणि बाबा साहेबांच्या घटनेमुळे आपण सर्वांनी हे साध्य केलेलं आहे, प्राप्त केलेलं आहे.
युअर ग्रँड पेरेंट्स दे सॅक्रिफाइस्ड एव्हरीथिंग टू गिव्ह एज्युकेशन टू युअर पेरेंट्स.
तुमच्या पूर्वजांनी, आजोबांनी वगैरे तुम्हाला हे मिळवून देण्यासाठी खूप काही त्याग केलेला आहे.
फ्रेंड्स ऑफ माइन आय मेट देअर पेरेंट्स अँड देअर पेरेंट्स यूज्ड नॉट टू ईट सो दॅट देअर चिल्ड्रन कॅन गो टू स्कूल.
आता मी पाहिलेलं आहे की काही तुमचे आजोबा आई वडील असे होते की त्यांनी पुरेसं अन्न घेतलं नाही. का? कारण त्यांच्या मुलांना शाळेत पाठवता यावं.
दॅट ओल्डर जनरेशन ऑफ बुद्धिस्ट्स आर रिमार्केबल पीपल.
आणि हे जी काही जुनी पिढी आहे बौद्धांची ते खरोखरच अतिशय विलक्षण असे लोक.
यू नो आय गॉट अ डिग्री.
हा सॉरी,
आय गॉट अ डिग्री इन फिलॉसॉफी.
आता मला फिलॉसॉफीमध्ये, दर्शनशास्त्रामध्ये डिग्री मिळाली.
आय एम क्वाइट एन एज्युकेटेड मॅन.
आता मी एक शिक्षित असा माणूस आहे.
दे नो नथिंग.
परंतु त्यांना काही माहिती नाही.
बट आय टच देअर फीट.
परंतु मी मात्र त्यांचे चरण स्पर्श करतो.
Because they're real human beings.
कारण ते खरोखरच मानव आहेत.
With courage, with strength.
त्यांच्यामध्ये धैर्य आहे, शक्ती आहे.
With real ethical awareness.
आणि अतिशय नैतिक प्रकारची जागृती त्यांच्यामध्ये आहे.
And they sacrificed everything for their families.
आणि त्यांच्या कुटुंबासाठी त्यांनी सर्व काही अगदी त्याग केलेला.
They sacrificed everything for Babasaheb.
बाबासाहेबांसाठी त्यांनी सर्वस्व त्याग केलेला.
And you are the product.
आणि त्याच्यामुळे तुम्ही निर्माण झालेला.
And your children will be even better.
आणि तुमचे मुलं तुमच्यापेक्षाही चांगले निपजतील.
This community is risen up like no other.
आणि हा जो समाज आहे एवढा वर गेलेला आहे की याची तुलना दुसऱ्या समाजाशी होऊ शकत नाही.
Because Babasaheb has given you confidence, given you courage.
कारण बाबासाहेबांनी तुम्हाला आत्मविश्वास दिलेला आहे, तुमच्यामध्ये धैर्य निर्माण केलेला आहे.
You're a real inspiration to the whole world.
पूर्ण जगासाठी खरे म्हणजे तुमची प्रेरणा आता निर्माण झाली.
I've been to Hungary just recently. You heard Kumarajee say.
आता कुमारजीने सांगितलं त्याप्रमाणे मी अलीकडे हंगेरीला गेलो होतो.
And in Hungary these gypsy people were they're really the scheduled castes of Europe.
आणि मग हंगेरी मधले हे जे काही जिप्सी लोक आहेत तिथले ते अनुसूचित जातीचे जे लोक आहेत तशा प्रकारचे.
आणि
तुमचे आजोबा किंवा पंजोबा जसे राहत होते तशा प्रकारे त्यांची अवस्था.
सो आय पॉइंट टू यू.
आणि मग त्यांना मी तुमचं उदाहरण दिलं.
आय शो देम पिक्चर्स ऑफ यू हियर इन नागपूर.
आणि नागपूर मधले तुमचे जे काही चित्र आहे ते चित्र मी त्यांना दाखवले.
एंड आय सेड दीज पीपल देयर ग्रँड पेरेंट्स वर जस्ट लाइक यू.
आणि मी त्यांना सांगितलं की हे जे लोक आहेत त्यांचे जे काही आजोबा वगैरे ते तुमच्यासारखेच ते होते.
बिकॉज ऑफ बाबासाहेब दे गेन्ड एज्युकेशन दे मेड देमसेल्व्स इनटू समथिंग.
परंतु बाबासाहेबांमुळे त्यांनी शिक्षण प्राप्त केलं आणि त्यांनी स्वतःला काही घडवू शकले.
सो दे से वी वॉन्ट बी लाईक दॅट.
आणि मग ते म्हणाले आम्हाला यांच्यासारखं व्हायचं आहे.
दे स्टार्टेड द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल.
आणि मग त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाची शाळा सुरू केली.
यू आर एन इन्स्पिरेशन टू द डाउनट्रॉडन मॅसेस ऑल ओव्हर द वर्ल्ड.
आणि तुम्ही लोक पूर्ण जगातील जो काही असा म्हणजे दलित पददलित असा जो काही समाज आहे त्यांच्यासाठी प्रेरणा.
येस इज मोर टू डू वी नो.
अर्थात आज आपल्याला ठाऊक आहे की आपल्याला खूप काही करायचं आहे.
बट सो मच हॅज बीन अचीव्ह.
परंतु खूप काही आपण प्राप्त केलेलं आहे.
यू गॉट एज्युकेशन अमंगस्ट यू देअर सम व्हेरी इन्फ्लुएन्शियल पीपल.
आणि तुम्हाला शिक्षण मिळालेलं आहे, तुमच्यामध्ये काही अतिशय प्रभावशाली अशी लोक आहेत.
यू हॅव नाउ द बुद्धिस्ट कम्युनिटी सम रिअल इन्फ्लुएन्स इन इंडियन सोसायटी.
आणि भारतीय समाजावर हा जो काही बौद्ध समाज आहे त्याचा खरोखर फार मोठा प्रभाव आहे.
बट रिअली यू कॅन डू सो मच टू हेल्प अदर्स.
आणि खरोखरच इतरांना मदत करण्यासाठी तुम्ही खूप काही करू शकाल.
देयर स्टिल क्रोज ऑफ पीपल इन इंडिया हू लिव लाइक युअर अँसेस्टर्स डिड.
आणि भारतामध्ये करोडो असे लोक आहेत तुमचे पूर्वज जशा प्रकारे राहत होते अजूनही अशा प्रकारे काही लोक राहत आहेत.
अँड यू कॅन डू युअर बेस्ट टू एनकरेज देम टू डू व्हॉट युअर पीपल हॅव डन.
आणि तुम्ही त्यांना प्रेरणा देण्यासाठी तुम्ही जे काही करू शकाल ते तुम्ही केलं पाहिजे जे तुमच्या लोकांनी तुमच्यासाठी केलेलं आहे.
Well, everybody at the moment is blaming Muslims.
आता सर्व लोक मुसलमान जे लोक आहेत त्यांच्यावर दोषारोपण करीत आहेत.
But the statistics show that Muslims in India are the most backward community.
परंतु जर आपण स्टॅटिस्टिक पाहिलं तर असं दिसतं की भारतामध्ये मुस्लिम जो समाज आहे तो अतिशय म्हणजे मागासलेला आहे.
Their education is the worst.
त्यांचं जे शिक्षण अत्यंत वाईट आहे.
Their economic situation is worst.
त्यांची आर्थिक परिस्थिती सुद्धा अत्यंत वाईट आहे.
In every way.
प्रत्येक दृष्टीने ते अत्यंत मागास आहे.
They're in constant danger.
आणि नेहमी त्यांना फार भीती वाटत असते, काहीतरी धोका वाटत असतो.
Buddhists are among the best educated.
बौद्ध जर त्यांच्यामध्ये आपण पाहिलं तर ते अतिशय चांगल्या प्रकारे शिक्षित आहेत.
सो इट्स फॉर यू टू हेल्प ऑल युअर ब्रदर्स अँड सिस्टर्स फ्रॉम एव्हरी सेक्शन ऑफ इंडियन सोसायटी.
तर तुम्हाला भारताच्या समाजातल्या प्रत्येक लोकांपर्यंत जाऊन त्यांना मदत करायची आहे.
यू नो माय स्लोगन.
तुम्हाला माझं जे घोषवाक्य आहे ते माहिती आहे.
सर्व लोक आपले लोक आहे. एव्हरीबॉडी इफ एव्हरीबॉडी इज नॉट your people, violence will continue.
जर सर्वच लोक जर तुमचे लोक नसले तर मग हिंसा अशी सुरू राहणार आहे.
That is the meaning of bandhutva.
याचा हात बंधुत्वाचा अर्थ आहे.
So don't turn against people.
तर लोकांच्या विरोधात तुम्ही जाऊ नका.
Help them.
त्यांना मदत करा.
Help them to rise up as you have done.
जसं तुम्ही केलेलं आहे अशाच प्रकारे त्यांना वर उठण्यासाठी तुम्ही मदत करा.
So yes, we should devote ourselves to removing the external cause of violence.
तर आपण बाह्य जी काही कारणं आहेत हिंसेची ती दूर सारण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे.
We should devote ourselves to bringing liberty, equality, fraternity and justice to everybody in India.
तर भारतातल्या सर्वच लोकांसाठी स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणण्यासाठी स्वतःला आपण समर्पित केलं पाहिजे.
We should do it through politics, through the law, through education.
आपण हे राजकारणातून, कायद्यातून, शिक्षणातून साध्य केलं पाहिजे.
And we should give direct help and encouragement.
आणि आपण प्रत्यक्ष त्यांना मदत केली पाहिजे, प्रोत्साहन दिलं पाहिजे.
So this is the first thing that we can all do to cure the disease of violence.
आणि ही पहिली बाब आहे, आपण सर्वजण करू शकतो. हा जो काही रोग आहे तो रोग बरा करण्याचा.
We can remove the external cause of violence.
हिंसेचे जे काही बाह्य कारण आहेत ते कारण आपण दूर सारू शकतो.
When this liberty, equality, fraternity and justice in India, violence will be much, much less.
जेव्हा भारतामध्ये स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व असेल तेव्हा भारतामध्ये हिंसा जी आहे फार फार कमी झालेली असेल.
But what about the inner cause of violence?
परंतु हिंसेचे आंतरिक कारण त्याच्याबद्दल काय?
Well, the inner cause of disease is a weak system.
आता आंतरिक जर काही कारण असतात रोगाची ते म्हणजे काहीतरी कमकुवत, कमजोर अशा प्रकारचा आंतरिक सिस्टम आहे, पद्धत आहे.
Your immune system is weak.
तुमची जी रोग प्रतिकारक क्षमता आहे ती कमजोर आहे.
Your body is weak.
तुमचं शरीर कमजोर आहे.
So easily disease takes over.
आणि मग सहजपणे रोग तुमच्यावर हल्ला करतो.
So what is it? What's the inner cause of violence?
आणि मग आंतरिक हिंसेची कारण कुठली आहे?
Well, you could say it's a weak mind.
आता तुम्ही असं म्हणू शकाल की जे आपलं कमजोर मन आहे.
Just like a weak body, it's a weak mind.
जसं कमजोर आपलं शरीर आहे तशा प्रकारे कमजोर आपलं मन आहे.
Well, Baba Sahib says that the mind always comes first.
बाबा साहेब म्हणतात की नेहमीच मन आधी येतं.
When you do something, it's your mind that gets you to do it.
जेव्हा तुम्ही काहीतरी करता तेव्हा तुमचं मन असतं जे सांगतं की हे करा.
You're all sitting here.
आता तुम्ही सर्वजण इथं बसून आहात.
Well, how did you get here?
आता इथं तुम्ही कसे आलात?
You didn't just drop out of the sky.
आता आकाशातून तुम्ही काही खाली पडला नाही.
You didn't just suddenly wake up here.
आता इथे तुम्ही अचानकपणे जागे झालात असं पण नव्हे.
You came here.
तुम्ही इथं अशा प्रकारे चालत आहात.
It's as if your mind brought you here.
तुमच्या मनाने तुम्हाला इथं आणलेलं आहे.
Your mind directed your body and here you are.
तुमच्या मनाने तुमच्या शरीराला निर्देश दिलेला आहे आणि तुम्ही अशा प्रकारे इथं पोहोचलेला.
Yes, Baba Sahib says it's the mind that always comes first.
बाबा साहेब म्हणतात की मनच आहे जे प्रथमच असतं, ते प्रथम त्याचंच काम असतं.
And it's the same with violence.
आणि हिंसेबद्दल सुद्धा असंच घडतं.
It comes from the mind.
हे मनातून निर्माण होतं.
It comes from frustration.
हे नैराश्यतून निर्माण होतं.
It comes from hatred.
हे द्वेषातून निर्माण होतं.
So we've got to remove that too. If we want to end violence.
आणि जेव्हा आपल्याला खरंच वाटतं की हिंसा नष्ट व्हावी तर मग आपल्याला हे दूर सारावं लागतं.
And this is the deeper cause of violence.
आणि हिंसेचे हे सखोल असे अशी कारण आहे.
Until you remove this, you won't remove the outer cause.
आणि जोपर्यंत तुम्ही यांना दूर सारणार नाही तोपर्यंत बाह्यची जी काही कारण आहेत ते तुम्ही दूर सारू शकत नाही.
We need to develop a strong mind.
आपल्याला सशक्त अशा प्रकारे आपल्या मनाचा विकास केला पाहिजे.
सो व्हॉट इज अ स्ट्रॉंग माइंड, व्हॉट इज अ वीक माइंड?
मग सशक्त मन कसं आहे, कमकुवत मन कसं आहे?
द बुद्ध सेज दॅट अ वीक माइंड इज अ माइंड पजेस्ड बाय ग्रीड.
बुद्ध म्हणतात की जे कमकुवत मन असतं त्या मनामध्ये लोभ असते.
यू आर ऑलवेज थिंकिंग आय वॉन्ट, आय वॉन्ट, आय वॉन्ट.
तुम्ही नेहमी असा विचार करता की मला हवा आहे, मला हवा आहे.
आय डोंट मीन दॅट यू आर हंग्री अँड यू वॉन्ट सम फूड.
आता असा माझा अर्थ नाही की तुम्हाला भूक लागलेली आहे आणि तुम्हाला काहीतरी अन्न पाहिजे.
बट आय मीन यू आर ऑलवेज फीलिंग डिससॅटिस्फाईड.
आणि तुम्हाला नेहमी असं वाटतं की तुम्ही काहीतरी असंतुष्ट आहात.
यू गॉट अ 17-inch टेलिव्हिजन.
तुमच्याकडे 17-inch टेलिव्हिजन असतं.
But you want a 19-inch one.
परंतु मग नंतर वाटतं की 19-inch असला पाहिजे.
You got a 19-inch watch but you want a 21-inch one.
आणि मग 19-inch जेव्हा टेलिव्हिजन येतो नंतर वाटतं की 21-inch असला पाहिजे.
And then you want one as big as a film screen.
आणि मग असं वाटतं की जेव्हा म्हणजे फिल्म स्क्रीन जेवढा असतो तेवढा आपल्याकडे
असतो. Always want bigger, always want more.
आणि नेहमीच अधिकाधिक मोठा, अधिकाधिक मोठा तुम्हाला हवं असतं.
That's that sort of greed that creates violence.
आणि अशा प्रकारची जी काही लोभाची भावना आहे त्यातून हिंसा निर्माण होते.
And then of course a weak mind is a hate-filled mind. It's a mind that always thinks she's to blame, he's to blame. If I destroy them, then I'll be happy. But you destroy them, hate comes back.
आणि तुम्ही त्यांना नष्ट करता परंतु परत तुमचा जो द्वेष आहे तो परत निर्माण होतो.
And then it's them.
आणि मग अजून ते तिकडे असतात.
So just, yes, it's a greedy mind, it's a hate-filled mind, that's a weak mind.
आणि लोभी मन, द्वेषी मन हे कमजोर मन असतं.
And it's an ignorant mind.
आणि अज्ञानी मन सुद्धा.
A mind that doesn't really see things properly or clearly.
आणि मन ज्या काही वस्तू आहेत बाबी आहेत स्पष्टपणे योग्य प्रकारे पाहत नाही.
A mind that doesn't see what really is happening.
आणि मन खरोखरच काय घडत आहे ते पाहू शकत नाही.
These are the weak mind. That is the mind that creates violence.
आणि मग अशा प्रकारे हा जो काही कमजोर मन आहे तो अशा प्रकारे हिंसा निर्माण करतो.
So what is a strong mind?
मग सशक्त मन कसं असतं?
Well, it's the opposite of that, of course.
अर्थातच याच्या ते विरुद्ध असतं.
It's a mind that's not greedy.
असं हे मन असतं जे लोभी नाही.
It's a mind that when you have enough for a good life, you're happy, you're contented.
जर तुम्हाला चांगलं जीवन असेल तुमच्याकडे पुरेस असेल तर तुम्हाला संतुष्टी वाटते तुम्हाला बरं वाटतं.
It's a mind full of maitri.
हे मन अतिशय मैत्रीने भरलेलं असतं.
A mind which feels, well, yes, these are my brothers, these are my sisters.
मग हे मन असं असतं की पाहतं की होय हे माझे बंधू आहेत माझे भगिनी आहेत.
And it's a wise mind.
आणि अतिशय बुद्धिमान असं मन.
It's a mind that understands what life is really like.
आणि जीवन कशा प्रकारे आहे हे मन समजू शकतं.
So we have to develop a strong mind.
तर आपल्याला अशा प्रकारे सशक्त मनाचा विकास केला पाहिजे.
We have to develop a skillful mind.
आपल्याला कुशल मनाचा विकास केला पाहिजे.
बाबा साहेब has given us the way to do that.
आणि बाबासाहेबांनी आपल्याला मार्ग दाखवलेला आहे की कशा प्रकारे आपल्याला हे करता येईल.
The way we develop a strong mind, a kushala mind, is through the Buddha Dhamma.
आणि अशा प्रकारे सशक्त मन कुशल मन जर आपल्याला तयार करायचं असेल तर हे बुद्ध धर्मामुळे शक्य आहे.
Well, you know, if you want to develop a strong body, you need to do exercise.
आता तुम्हाला सशक्त जर शरीर हवं असेल तर तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला व्यायाम करावा लागेल.
When I was a young man, I used to do some bodybuilding.
जेव्हा मी तरुण होतो तेव्हा मी बॉडी बिल्डिंगचा व्यायाम करायचो.
You wouldn't think it now, would you?
आता तुम्ही तसं काही विचार करणार नाही मला पाहू.
But you know, you can really make your muscles grow.
आणि अशा प्रकारे तुमचे जे काही मसल आहे ते तुम्ही अधिक वाढवता.
You know, you lift those weights and your muscles grow.
आणि मग ते वेट तुम्ही असं वर उचलता आणि तुमचे मसल त्याच्यामुळे वाढू लागतात.
Well, the Buddha Dhamma is mind building.
परंतु बुद्ध धम्म अशा प्रकारे मन सशक्त करतं.
इट्स एक्सरसाइजेस फॉर द माइंड दैट डेव्हलप द माइंड.
आणि तुम्ही अशा प्रकारचा व्यायाम करता ज्याच्यामुळे तुमचं मन अधिक सशक्त बनेल.
इट्स शील समाधी प्रज्ञा.
आणि हे शील समाधी आणि प्रज्ञेमुळे.
फर्स्ट ऑफ ऑल थ्रू शील But you try to act with maitri.
आणि शीलातून काय करता तुम्ही तुम्ही मैत्रीने तुमचा कृती करता.
आवर फाइव प्रीसेप्ट्स आर मैत्री इन एक्शन.
आपले जे पंचशील आहेत तिथे मैत्री आपल्याला कृतीमध्ये दिसते.
Somebody who's just full of maitri, they just obey, they follow the precepts quite naturally.
जे असे लोक आहेत जे अगदी मैत्रीने भरलेले आहेत स्वाभाविकपणे नैसर्गिकपणे ते शीलांचं आचरण करतात मैत्रीने आचरण करतात.
They don't have to think about it, they just automatically follow the precepts.
आणि त्यांना खूप विचार करावा लागत नाही सहजपणे आपोआप ते शीलांचं आचरण करतात.
So if we want to develop a maitri mind, well, we practice the precepts.
आणि मैत्रीच्या मनाचा जर आपल्याला विकास करायचा असेल तर मग आपण शीलांचं आचरण करतो.
Then samadhi.
मग समाधी आहे.
We work directly on our minds.
आपण प्रत्यक्षपणे आपल्या मनावर कार्य करतो.
We get rid of the violence in our minds through meditation.
आपण ध्यानाच्या माध्यमातून आपल्या मनामध्ये जी काही हिंसा आहे त्या हिंसेपासून आपण स्वतःची सुटका करून घेतो.
You could say that meditation is a way to develop bandhutva.
आपण असं म्हणू शकतो की ध्यान हा मार्ग आहे बंधुत्वाचा विकास करण्याचा.
For instance, those of you who come to TBMSG, you'll have learned maitri bhavana.
आता जे लोक त्रैलोक्य बुद्ध महासंघ सायकनामध्ये आले असतील त्यांना ठाऊक आहे तुम्ही मैत्री भावना शिकत असता.
You learn bandhutva.
तुम्ही बंधुत्व शिकता.
Through the maitri bhavana, you become just a brother, a sister to everybody else. It's not just words. You know, everybody, they get up on a platform and they say liberty, equality, fraternity.
And
then they go home and they beat their wife, they shout at their children. But you need to really be a brother. You really need to develop Maitri. And through meditation, you can develop a Maitri mind. So the violence goes from your mind. You practice prajna. Through prajna, you see things clearly. You see that everything is impermanent. You see there's no Atman. I'm not really separate from you. We're fellow human beings together. I've not got my Atman which I'm going to keep separate from his Atman. There is no Atman. We are minds which flow in and out of each other.
आपलं हे मन आहे आपल्यामधून बाहेर आणि एकमेकांचं मन अशा प्रकारे प्रभावित होत असतं.
If we understand there's no Atman, we cannot act with violence.
जर आपण हे समजू शकलो की काही आत्मा नसतो तेव्हा मात्र आपण हिंसेने कधीच वागणार
नाही. We're not attached to anything.
आपण कशाची आसक्त नसतो.
Nobody can hurt us.
आपल्याला कोणीही काही इजा पोहोचवू शकत.
They can call you anything, you don't mind.
आणि जर त्यांनी काही केलं तरी तुम्हाला त्याची काही पर्वा तुम्ही करत नाही.
Because you don't attachment to yourself.
तुम्हाला स्वतःबद्दल काही आसक्ती नसते.
You just care about everybody.
तुम्ही सर्वांचीच काळजी घेता.
You work for the good of everybody.
सर्वांच्या भल्यासाठी तुम्ही कार्य करता.
Well, think of Baba Sahib.
Baba Sahibani hech kelela.
Did he have Atman?
त्यांच्यामध्ये काय आत्मा होता?
You can see in his life he devoted himself to others.
आपण पाहतो त्यांनी स्वतःचं जीवन इतरांसाठी अगदी समर्पित करून.
He didn't live for himself, he lived for others.
ते स्वतःसाठी जगले नाही, ते इतरांसाठी जगले.
So through Shila Samadhi Prajna, you become more and more like Baba Sahib.
आणि शील समाधी प्रज्ञेतून तुम्ही अधिक अधिक बाबा साहेबांसारखे होऊ लागता.
Until we built our minds, violence is always there within us.
जो पर्यंत आपण मनाला अशा प्रकारे सशक्त करत नाही तो पर्यंत हिंसा आपल्या मनामध्ये तशीच राहणार आहे.
As long as India does not practice Shila Samadhi Prajna, violence will always be there.
आणि जो पर्यंत भारतामध्ये शील समाधी प्रज्ञेचं आचरण होत नाही अशा प्रकारे हिंसा सुरूच राहणार.
So we need the Buddha Dhamma to reform our minds.
तर आपल्याला बुद्ध धर्मामुळे आपल्या मनामध्ये असं परिवर्तन आणण्याची गरज आहे.
So then violence is gone.
आणि जेणेकरून हिंसा तिथून जाईल, हिंसा नष्ट होईल.
This is of course very hard work.
अर्थातच हे अतिशय कठीण कार्य आहे.
But it's essential work for the whole of India.
परंतु संपूर्ण भारतासाठी अत्यंत आवश्यक असं हे कार्य आहे.
So this is our second work.
तर हे आपलं दुसरं कार्य आहे.
Removing the inner causes of violence.
आपले जी काही आंतरिक कारणं आहेत हिंसेची त्यांना दूर सारणं.
Those inner causes which are in the mind.
आणि हे आंतरिक कारणं जी आहेत ती आपल्या मनामध्ये आहेत.
We need to remove them in ourselves.
आपल्या स्वतःमध्ये जे आहे ते आपण आधी घालवले पाहिजे.
So that we become free from violence.
आणि जेणेकरून आपण स्वतः हिंसेमधून मुक्त होऊ शकू.
But then we need to help others practice the Dhamma. So violence is removed from their minds too.
आणि मग आपण इतरांना मदत केली पाहिजे जेणेकरून ते धम्माचं आचरण करतील आणि त्यांच्या मनातून सुद्धा हिंसा जाईल, हिंसा दूर होईल.
So we Buddhists, we've got a lot of work to do.
आता आपण बौद्ध म्हणून आपल्याला खूप काही कार्य करायचं आहे.
We've got work on ourselves.
आपल्याला स्वतःवर कार्य करायचं आहे.
But we've got to spread the Dhamma to others.
परंतु इतरांपर्यंत सुद्धा आपल्याला धम्माचा प्रचार करायचा
आहे. Until many, many people practice the Buddha Dhamma, work on their minds, there will be violence in India.
आणि जोपर्यंत अनेक अनेक लोक धम्मा त्यांच्यापर्यंत जात नाही, त्यांच्या मनावर कार्य होत नाहीत, तोपर्यंत भारतामध्ये हिंसा होत राहणार.
Of course we should start here in Nagpur.
अर्थातच आपण नागपूर पासून याची सुरुवात केली पाहिजे.
There are a lot of Buddhists in Nagpur.
नागपूर मध्ये बहुसंख्य बौद्ध आहेत.
There are probably more Buddhists here in proportion to anywhere else in India.
आता भारतामध्ये जर कुठेही जर आपण पाहिलं त्याच्या तुलनेमध्ये नागपूर मध्ये खूप बौद्ध आहेत.
But we should make Nagpur into a Buddhist city.
परंतु नागपूरला मग आपण एक बौद्ध शहर बनवलं पाहिजे.
There should be so many Buddhists here that Nagpur is very peaceful, very pleasant.
एवढे बौद्ध नागपूरमध्ये निर्माण झाले पाहिजे की नागपूर अतिशय शांत असेल, अतिशय म्हणजे याच्यामध्ये मैत्री असेल.
सो वी गॉट टू रीच आउट टू अदर कम्युनिटीज.
आणि मग इतर समाजांपर्यंत आपण गेलो पाहिजे.
जस्ट हेल्प देम.
त्यांना मदत करा.
शो देम हाऊ दे कॅन गेट व्हायलन्स आउट ऑफ देअर माइंड्स.
त्यांना हे दाखवा तुम्ही की ते कशा प्रकारे हिंसा त्यांच्या मनातून घालवू शकते.
हेल्प देम टू गेट रिड ऑफ द एक्सटर्नल कॉजेस ऑफ व्हायलन्स.
तर बाह्य जी काही हिंसेची कारणं आहेत ते दूर सारण्यासाठी तुम्ही त्यांना मदत करा.
Then we can make Buddhism Nagpur into a real city of oranges.
आणि मग खऱ्या अर्थाने संत्रा नगरी आपण नागपूरला बनवू शकू.
यू नो इट्स नोन एज ऑरेंज सिटी इज इट.
आता आपल्याला माहिती आहे की संत्रा नगरी म्हणून ही प्रसिद्ध आहे.
बट इट शुड बी द ऑरेंज ऑफ द बुद्धिस्ट रोब.
परंतु हा जो काही म्हणजे ऑरेंज शब्द आहे तर हा बौद्धांचा जो काही वस्त्र आहे तसा तो झाला पाहिजे.
नाउ If we are to practice the Dhamma and spread it, we need something.
आता आपल्याला धम्माचा आश्रम करायचा असेल आणि प्रचार करायचा असेल तर आपल्याला कशाची तरी गरज आहे.
We need sangha.
आपल्याला संघाची गरज आहे.
We need friendship.
आपल्याला मित्रतेची गरज आहे.
We need a community of friends working together for the Dhamma.
तर आपल्याला अशा प्रकारे एक मित्र संघ पाहिजे जो धम्मासाठी एकत्र कार्य करेल.
That's what our TBMSG is.
आणि हाच आमचा त्रैलोक्य बौद्ध महासंघ सायकन करतो आहे.
It's a worldwide community of friends.
आणि संपूर्ण म्हणजे जगात अशा प्रकारे हा संघ कार्य करतो आहे.
It's a sangha of men and women practicing the Dhamma together.
हा असा संघ आहे जिथे स्त्री आणि पुरुष धम्माचं एकत्रित आचरण करतात.
स्प्रेडिंग द धम्म टुगेदर.
एकत्रितपणे धम्माचं ते प्रचार करतात.
वर्किंग हिअर इन इंडिया टू फुलफिल बाबासाहेब्स ड्रीम.
आणि इथे भारतामध्ये बाबासाहेबांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी कार्य करतात.
इट्स अ वंडरफुल थिंग संघ.
आणि संघ ही अतिशय अद्भुत अशी गोष्ट आहे, अलौकिक अशी बाब.
ऑन दॅट रिट्रीट आय जस्ट बीन ऑन देयर वर पीपल फ्रॉम अ नंबर ऑफ डिफरंट कम्युनिटीज इन इंडिया.
आता भारतामध्ये ज्या वेगवेगळे समाज आहेत त्या वेगवेगळ्या समाजामधून त्या शिबिरामध्ये लोक आलेले होते.
But nobody thought about caste.
परंतु कुणी जातीचा विचार करीत नव्हता.
Nobody thought आपले लोक नाही.
कुणी असा विचार केला नाही की हे आपले लोक आहेत हे आपले लोक नाही.
Everybody just thought my brothers in the sangha.
आणि सर्वजण पाहत होते की हे सगळे आमचे बंधू आहेत.
We just thought these are all our sangha friends.
आणि आम्ही पाहत होतो की आमचे सगळे संघाचे मित्र आहेत.
And you feel such a strong depth of connection.
आणि अतिशय सखोल अशा प्रकारे त्यांच्याशी तुमचा संबंध आहे, संपर्क आहे असं तुम्ही पाहता.
Well, look at Amoga Siddhi and I.
आता अमोघ सिद्धी आणि माझ्याकडे पहा.
We're very old friends.
आम्ही फार जुने मित्र आहोत.
We're very close. We've worked together so often.
आम्ही फार जवळचे मित्र आहोत आणि एकत्र आम्ही बऱ्याचदा काम केलेलं आहे.
I remember when we first met, we told each other our life stories.
आता मला आठवतं की पहिल्यांदा आम्ही जेव्हा भेटलो तेव्हा आम्ही आमची जी जीवन कहाणी आहे एकमेकांना सांगितली.
They couldn't be more different.
आणि ती कहाणी काही वेगळी नव्हती.
I was born in the rich west.
आता मी श्रीमंताच्या पश्चिमेला जन्माला.
He was born in a poor part of India.
आणि भारताच्या गरीब अशा भागामध्ये यांचा जन्म झाला.
I had every privilege.
आणि मला सर्वच काही प्राप्त होतं.
My father was a naval officer.
माझे जे वडील आहेत ते नेव्हीमध्ये अधिकारी होते.
We had plenty of money.
आणि खूप पैसा आमच्याकडे होता.
I never had to struggle for anything.
आणि कशाही गोष्टीसाठी मला संघर्ष करावा लागला नाही.
Well, it wasn't like that for Amoga Siddhi.
परंतु अमोग सिद्धीसाठी मात्र असं काही नव्हतं.
But we come, we're linked through the heart.
परंतु हृदयातून मात्र आमचा संबंध जुळला.
We're linked through the Buddha Dhamma.
आम्ही बुद्ध धर्मामुळे एकत्र आलो.
We have sangha together.
आम्हाला एकत्र संघ आहे.
I've got so many friends here in India.
आणि भारतामध्ये माझे असे अनेक मित्र आहेत.
Yes, I don't even speak their language. मला मराठी येत नाही.
मी त्यांची भाषा सुद्धा बोलत नाही.
And some of them don't speak my language.
आणि त्यातले काही लोक माझी भाषा सुद्धा बोलू शकत नाही.
But we speak the language of the heart.
परंतु मात्र आम्ही हृदयाची भाषा बोलतो.
The language of the heart is the language of sangha.
आणि हृदयाची जी भाषा आहे हीच भाषा संघाची असते.
So we're linked through the sangha.
आणि मग संघामुळे अशा प्रकारे आम्ही एकत्र जोडल्या गेलेलो.
With the sangha behind you, you can do anything.
जर संघ तुमच्या पाठीशी असेल तर तुम्ही काहीही करू शकता.
वी कॅन रिअली मेक सम स्टेप्स टू एंड व्हायलन्स.
हिंसा दूर करण्यासाठी खरोखरच आपण काही पावलं पुढे घालू शकतो.
इफ यू गोइंग टू प्रॅक्टिस द धम्मा यू नीड दिस बिहाइंड यू.
आणि जर तुम्हाला धम्माचं आचरण करायचं असेल तर हे तुमच्या पाठीमागे असणं आवश्यक आहे.
इट्स सो हार्ड ऑन योर ओन.
आणि एकटंच करणं तर म्हणजे हे फार कठीण आहे.
ओनली द बुद्धा कुड डू इट ऑन हिज ओन.
केवळ बुद्धच एकटे करू शकतात.
एंड ही वाज द मोस्ट एक्स्ट्रॉर्डिनरी मॅन हू हॅज एवर लिव्ड.
आणि आतापर्यंत जे कोणी जगले त्यापैकी अत्यंत विलक्षण अत्यंत अद्वितीय अशा प्रकारचा हा माणूस होता.
वी नॉट लाइक दॅट.
परंतु आपण मात्र तसे नाही.
वी नीड ब्रदर्स अँड सिस्टर्स विथ अस टू हेल्प अस कॅरी ऑन ऑन द पाथ.
ह्या मार्गावर चालण्यासाठी आपल्याला आपल्या बंधू आणि भगिनींची मदत हवी आहे.
वी नीड देअर गायडन्स, वी नीड देअर सपोर्ट, वी नीड देअर फ्रेंडशिप.
आपल्याला त्यांचं मार्गदर्शन पाहिजे, त्यांची मदत पाहिजे, त्यांची मैत्री पाहिजे.
इफ वी गोइंग टू स्प्रेड द धम्मा वी नीड द संघ.
आपल्याला जर धम्माचा प्रचार करायचा असेल तर मग मात्र आपल्याला संघाची गरज आहे.
देन वी कॅन वर्क टुगेदर.
मग आपण एकत्र कार्य करू शकतो.
इफ आय डिडंट हॅव अ मोगा सिटी आय एम डम.
जर अमुक सिद्धी नसते तर मग मी तर मुका झालो
असतो. मोस्ट ऑफ यू कुडंट अंडरस्टँड व्हॉट आय एम सेइंग.
मी काय बोलतो आहे ते बहुतेक लोकांना कळलंच नसतं.
बट अमुक सिद्धी एंड आय वी वर्क टुगेदर वी आर एबल टू कम्युनिकेट द धम्मा टुगेदर.
आता मी आणि अमुक सिद्धी आम्ही एकत्र कार्य करतो तर मग धम्म जे आहे तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवू शकतो.
सो येस because of such a dhamma, because of all my friends here I'm able to communicate the dhamma.
Ata sachcha dhamma ani maje itar je mitra ahet tyanchya mule itar mi dhamma tumhala sangu shakto ahe.
Because of all the people who put work into this program I'm able to communicate the dhamma.
Ata anek lokanni ha karyakram ghadavna annyasathi karya kelela ahe manun mi tumchya paryanta dhamma itar sangto ahe.
We need the sangha to practice the dhamma.
आपल्याला धम्म आचरण करण्यासाठी संघाची गरज आहे.
वी नीड द संघ टू कम्युनिकेट द धम्म.
धम्म सांगण्यासाठी संघाची आपल्याला गरज आहे.
सो दिस इज द नेक्स्ट थिंग दॅट यू मस्ट डू.
आणि ही दुसरी अशी बाब आहे जी तुम्ही केली पाहिजे.
इफ यू आर नॉट रेडी इन अ संघ जॉईन अ संघ.
जर आता तुम्ही संघात नसाल तर तुम्ही एका संघ जो आहे त्यात सामील व्हा.
यू कॅन जॉईन अस इफ यू वॉन्ट.
जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही सामील होऊ शकता.
बट जॉईन समबडी एल्स वी डोंट माइंड.
किंवा तुम्ही दुसरा एखादा संघ त्याच्यामध्ये सामील व्हा, याच्यामुळे काही फरक पडणार नाही.
वी नॉट द ओनली वन्स हू आर प्रॅक्टिसिंग द धम्मा.
आता आम्हीच आहोत जे धम्माचं आचरण करतात असं नव्हे.
वी शुड ऑल वर्क टुगेदर.
आपण सर्वच लोकांनी मिळून कार्य केलं पाहिजे.
पर्सनली आय हॅव ग्रेट फ्रेंड्स इन अदर संघस इन बार्चबाउडा महासाबर अँड सो ऑन.
तर माझे व्यक्तिगतरित्या इतर संघामध्ये पण मित्र आहेत, जसं भारतीय बौद्ध महासभा आहे आणि इतर सुद्धा.
वी वेस्ट टू मच टाइम क्वारलिंग.
आपण भांडण करण्यामध्ये खूप वेळ गमावलेला आहे.
वेल वी आर क्वारलिंग व्हायलन्स कंटिन्यूज.
आणि जर आपण आत्ताच भांडत राहिलो तर हिंसा अशा प्रकारे वाढत राहील.
सो आय डोंट माइंड व्हॉट संघ यू जॉईन बट जस्ट जॉईन अ संघ.
आता तुम्ही कुठला संघ म्हणजे स्वीकारता हे याच्याने काही मला फरक पडणार नाही, परंतु एखादा संघ तुम्ही स्वीकारा.
विदाउट अ संघ यू कॅनॉट रिफॉर्म युअर माइंड.
संघाशिवाय तुम्ही तुमच्या मनामध्ये परिवर्तन आणू शकत नाही.
विदाउट अ संघ यू कांट get rid of the disease of violence.
आणि संघाच्या शिवाय हा जो हिंसेचा रोग तुम्हाला जडलेला आहे त्याच्यातून तुम्ही सुटका करून घेऊ शकत नाही.
So how do we cure the disease of violence?
मग हा हिंसेचा जो रोग आहे तो आपण कशा प्रकारे बरा करतो?
Well, we follow Dr. Babasaheb Ambedkar's prescription.
आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो उपचार सांगितलेला आहे तो उपचार आपण वापरतो.
We remove the outer causes of violence.
आपण हिंसेचे जे बाह्य कारण आहेत ते आपण दूर सारतो.
दॅट्स द लॅक ऑफ लिबर्टी इक्वालिटी फ्रेटर्निटी अँड जस्टिस.
आणि इथे म्हणजे आपण पाहतो की स्वातंत्र्य समता बंधुत्व आणि न्याय याचा तिथं म्हणजे उणीव आहे.
वी रिमूव्ह देम बाय पॉलिटिकल लीगल सोशल ऍक्शन.
आणि राजकीय कायदेशीर आणि सामाजिक अशा प्रकारची कृती करून आपण ते दूर सारतो.
And we remove it by directly helping those who are suffering.
आणि मग आपण प्रत्यक्षपणे जे याचे बळी ठरतात त्यांना मदत करून आपण हे दूर सारतो.
But we must also be removing the inner causes of violence.
परंतु त्याबरोबरच आतील जी काही कारणं आहेत ज्याच्यामुळे हिंसा घडते त्यांना सुद्धा आपण दूर सारलं पाहिजे.
And we do that by getting rid of the weak unskillful mind.
आणि हे आपण जो काही कमजोर अकुशल आपलं जे मन आहे त्याच्यापासून सुटका करून करत असतो.
We do that through practicing Shila Samadhi Prajna.
आणि हे आपण शील समाधी आणि प्रज्ञेचं आचरण करून करतो.
And then we can work together to help others.
आणि मग आपण एकत्रपणे इतरांना मदत करण्यासाठी कार्य करू शकतो.
So to carry out these tasks we need Sangha.
आणि हे कार्य पुढे नेण्यासाठी आपल्याला संघाची गरज आहे.
So I hope that I've given you something to think about.
मला आशा आहे की तुम्हाला काहीतरी विचार करण्यासाठी मी दिलेला आहे.
I hope I've given you something to act on.
मला अशी आशा आहे की काहीतरी कृती करण्यासाठी मी तुम्हाला दिलेला आहे.
We must do something, brothers and sisters.
बंधू आणि भगिनींनो, आपण काहीतरी केलं पाहिजे.
This that's happened in Mumbai is not the last.
आता मुंबईमध्ये जे घडलं आता हे शेवटचं आहे असं नव्हे.
Soon it'll happen somewhere else.
लवकरच अजून कुठेतरी हे घडेल.
It'll happen somewhere else in India.
भारतामध्ये कुठेतरी हे घडेल.
It'll happen somewhere else in the world.
किंवा जगात हे कुठेतरी घडेल.
This violence will go on and on and on.
ही हिंसा अशाच प्रकारे सुरूच राहील, सुरेच राहील.
We must work to end it.
आपण हे समाप्त करण्यासाठी कार्य केलं पाहिजे.
This is our task.
हे आपलं कार्य आहे.
We should not say
मी काय करू शकतो,
मी काय करू शकतो. वी शुडंट से दॅट.
तर हे आपलं कार्य आहे. आपण असं म्हणता कामा नाही की मी काय करू शकतो.
वी शुडंट जस्ट बी पॅसिव्ह.
आपण निष्क्रिय राहता कामा नाही.
इंडिया हॅज बीन पॅसिव्ह फॉर थाउजंड्स ऑफ इयर्स.
हजारो वर्षापासून भारत हा निष्क्रिय होता.
दॅट्स व्हाय द कास्ट सिस्टम्स हॅज गॉन ऑन फॉर थाउजंड्स ऑफ इयर्स.
आणि म्हणूनच ही जाती व्यवस्था हजारो वर्षापासून तशीच कायम राहिली.
इट्स टाइम टू एंड.
आता वेळ आलेली आहे, आता आपण नष्ट केलं पाहिजे.
इट शुड बी ओव्हर.
आता हे समाप्त झालं पाहिजे.
इट्स युसलेस.
हे निरर्थक आहे.
इट जस्ट क्रिएट्स वायलन्स.
याच्यामुळे केवळ हिंसाच निर्माण होते.
ऑल फॉर्म्स ऑफ कम्युनिझम, ऑल फॉर्म्स ऑफ कास्टिझम.
तर सर्व प्रकारचा जातीवाद, सर्व प्रकारचा हा जो काही भेद आहे तो नष्ट झाला पाहिजे.
दिस इज इन आवर हॅन्ड्स.
हे आपल्या हातात आहे.
बाबा साहेब हॅज गिव्हन अस द मेडिसिन.
बाबा साहेबांनी आपल्याला औषध दिलेलं आहे.
वी मस्ट टेक द मेडिसिन ऑफ द धम्म.
आपण धम्माचं हे औषध घेतलं पाहिजे.
अँड वी मस्ट गिव्ह इट टू अदर्स.
आणि हे आपण इतरांना दिलं पाहिजे.
इफ वी डोंट डू इट, हु विल?
आपण जर हे केलं नाही तर मग कोण करेल?
सो ब्रदर्स अँड सिस्टर्स, आय बेग यू टू टेक दिस व्हेरी सिरियसली इनडीड.
बंधू आणि भगिनींनो, मी आपणास विनंती करतो की हे आपण गंभीरपणे घ्या.
येस, लास्ट नाईट आय लुक्ड ऑन द इंटरनेट.
आता काल रात्री मी इंटरनेट कडे पाहत होतो.
आय मस्ट एडमिट आय फेल्ट डीपली शॉक्ड बाय व्हॉट आय सॉ.
आणि मला खरंच हे सांगितलं पाहिजे, जे काही मी पाहिलं त्याच्यामुळे मोठा धक्का मला बसला.
आणि आय थॉट द ओनली थिंग दॅट आय कॅन डू इज प्रॅक्टिस द धम्म, टीच अदर्स द धम्म.
आणि मग मला एकच वाटलं की धम्माचं आचरण केलं पाहिजे आणि इतरांना धम्म शिकवला पाहिजे.
आणि आय थॉट आय मस्ट say this to my brothers and sisters here in South Nagpur.
Ani mag mi asa tharavla ki dakshin Nagpur madhe maje je bandhu bhagini ahet tyanna mi he sangitla paije.
So brothers and sisters, from my heart I say, let's work together to end violence in this world.
Bandhu ani bhaginino, माझ्या हृदयातून मी तुम्हाला सांगतो आहे की हिंसा नष्ट करण्यासाठी आपण एकत्र काम करूया.
लेट्स फॉलो बाबा साहेब्स प्रिस्क्रिप्शन.
बाबा साहेबांनी जो उपचार सांगितलेला आहे आपण त्याच्यावर अमल केला पाहिजे.
लेट्स गिव्ह इट टू अदर्स.
आणि हे इतरांपर्यंत आपण पोहोचवलं पाहिजे.
जय भीम.